आपल्या मध्ये अपुरेपण आहे आणि त्या अपुरेपणांची परीक्षा तपासणी आपण कसं एकदा मोकळेपणाने केली पाहिजे. त्यामुळं या आपण चर्चेमध्ये असा जो एक उद्देश असं एक आवाज आला की आपल्यामध्ये काहीतरी अपुरेपणा आहे याची आपल्याला काही जाणीव नाही. तेव्हा हे जर म्हणजे मी एवढ्यासाठी या गोष्टीचा उल्लेख केला की हे गृहित कृत्य जेव्हा ह्या शिबिराची कल्पना ठरली त्यामध्ये हेतू हा आहे जे इतरही प्रश्नांची जर तुम्ही चर्चा कराल तर त्या दृष्टीने करा की आपण महाराष्ट्र प्रदेशमध्ये जमतो आणि काही प्रस्तावापासून काही जण निघून जातो असं नव्हे तर एका कुटुंबातली माणसं आपण एकत्र बसलं पाहिजे आणि सगळ्या प्रश्नांची तपासणी केली पाहिजे. आपण जे उद्देश ठरवले होते ते उद्देश पार पाडण्याकरता आपण पावलं टाकली पुरेशी आहेत का? आपण जे काही नवीन धोरण बांधण्याचा प्रयत्न केला ते नवं धोरण नवं राहिलंय का किंवा धोरण तरी राहिले का त्याची अंमलबजावणी करता करता त्यातून पृष्ठवळ असं घडतं. मानवी प्रयत्नामध्ये हा नित्याचा अनुभव आहे की गणपती करायला बसलं म्हणजे चुकून माघार द्यावं तसं हा तर एक असंख्य बाळ गोपाळांना बरोबर घेऊन जनतेच्या जीवनाचा गोकुळ जो काही गायतो उभा करायचा आहे तर त्यामध्ये मी अशा गडबडी होण्याचा संभव असतो म्हणून केव्हा ते एकदा बसलं पाहिजे आणि या सगळ्या प्रश्नांनी चर्चा केली पाहिजे की आता काय महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे, आताची महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे, आम्ही नवीन म्हणून जे काम बांधलं ते कृषी औद्योगिक समाजाची दृष्टी घेतली आपण गेल्या 7 वर्षामध्ये आणि त्याकरता काही प्रयत्न केले त्यातून किती घडलं आहे काय घडलेलं नाही आहे. एक सहकारी चळवळ किंवा पंचायत राज्याची एक नवी दिशा आपण आखली त्यातून जे आपण उभं करायचा प्रयत्न केला त्या दिशेने आपण किती पुढे गेलो त्यामध्ये कुठे अपुरेपण आहे. खरं म्हणजे या शिबिराचा मूळ उद्देश आत्मसंशोधनाचा आहे, आत्मटीकेत आणि म्हणून त्याच्याखेरीज बाकीचे निघालेले सगळे प्रश्न कमी महत्वाचे आपण करू शकतो. ज्या आपण चर्चेमध्ये असं झाले चर्चेमध्ये परत न परत माझा उल्लेख आला आणि म्हणून कधीतरी माझं म्हणजे कधी एक नेतृत्व आहे आणि त्याला कधी बळकट केलं पाहिजे वगैरे वगैरे मित्रांनी चांगल्या भावनेनं मानलं मी जाणतो मी त्यांच्या प्रेमाबद्दल अतिशय आभारी आहे त्यामध्ये. पण मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे मीही जरा आत्मटिका करून घेणार मनुष्य आणि माझ्या मर्यादा समजणाराही मनुष्य म्हणजे त्यामुळे एक किती वैयक्तिक नेतृत्व या असं मी माझ्याकडे पाहत नाही आपण कृत पण पाहणार. राजकारणामध्ये तिथं वैयक्तिक महत्वाकांक्षा करून चालणाऱ्या माणसांना यश मिळत नाही तशी महत्वाकांक्षा धरू नये असं शहाणपणानं मानणारा मी माणूस आहे. तर परंतु जरूर मला हे म्हटलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये कळत न कळत मला जबाबदार आहे पण ती जबाबदारी किंवा कर्तृत्व माझं नाही जबाबदारी कर्तृत्व तुमची सगळ्यांची आहे. त्याचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्याचा इथं उल्लेख झाला त्या संबंधानं मला याचं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तो हातला खरा हेतू नाही आहे. खरा हेतू असा आहे की गेल्या 2 वर्षामध्ये एक सबंध राष्ट्रीय जीवनावरती एक नवीन सावट आलाय आणि त्याची किती मीमांसा केली पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे हा मूळ हेतू आहे. शिवाजीरावांचा प्रबंध त्यांनी वाचला निबंध वाचला आणि त्याच्यावरती आता ही झाली आणि चांगलंच टीकास्त सोडलं त्या प्रबंधाला. पण खरं असं आहे म्हणजे त्यात शिवाजीरावांचा दोष नाही. एवढं मोठं संबंध राष्ट्रीय जीवनाचं एक चित्र समोर आलं आहे त्या संबंधानं पॉझिटिव्ह एक मनुष्य कशा अर्थ ना मान त्यांनी प्रश्न तुमच्यावर उभा केलाय त्यांनी चित्र तुमच्यावर उभं केलं उत्तर देण्याचे कोणी एक म्हणून शाणा नाही आहे देशामध्ये आणि मला वाटतं त्याचं उत्तर थोडंसं मोहन धैर्याने दिलं की निगेटिव्ह मांडल्याचं कारण जरा जुन्या परंपरेचं आहे परिणाम थोडासा त्या सुप्रत मंत्र म्हटलं की आदर्श लाचार जुनी सवय आहे. थोडासा मोहनधार्यांचा शेजार आहे तो तुला. तर प्रश्न तो नाही, एकदा एक निगेटिव्ह त्यांनी एक प्रश्न उभा केला आणि त्या प्रश्नाची चर्चा आपण देशभरात चालू आहे. आपल्या महाराष्ट्रात आपण केली पाहिजे. काँग्रेसचा गेल्या वर्ष गेल्या निवडणुकीच्या वेळी जो पराभव झाला त्याची काहीतरी मीमांसा केली पाहिजे आणि ती मीमांसा संबंध देशभर इतर पक्षांमध्ये काँग्रेस अंतर्गत चालू आहे. अजूनही काही काळ चालू राहील. अजून त्या मीमांसेचं काही निश्चित मी आपल्याकडे थोडीफार करणार आहे, परंतु मी या दाव्याला नाही करणार की तो अजूनही शेवटचा शब्द त्यातला आहे. आता खाडीलकरांनी ते सांगताना सांगितलं, मी चर्चे करता म्हणता घेतो, मी या संबंध चर्चेमध्ये काहीतरी अगोदर डिबेट झाला त्याला मी उत्तर देतो ही माझी भूमिका नाही, मी इंटरव्ह्यून करतोय असं समजा. त्याने सांगितलं की बाबा आतापर्यंत काँग्रेसची एक संबंध देशातलं एक जे नॅशनल कॉन्फरन्स होत, एक राष्ट्र मत जे म्हणत असते संबंध भावने संबंधाने, त्याला त्याचं प्रतिनिधित्व काँग्रेस करत होते म्हणून एक काँग्रेस एक पक्ष होता. हे खरं आहे. साधारण म्हणजे काँग्रेसच्या बाबतीने नव्हे, म्हणजे मी सामान्यपणे असं म्हणेन की कुठलाही राष्ट्रीय पक्ष काही बाबतीमध्ये राष्ट्रीय कॉन्फरन्सचंच रिप्रेझेंट करतो, तो राष्ट्रीय पक्षच बोलू शकत नाही. परंतु दुर्दैवानं लोकशाही चालवण्याकरता म्हणून दोन पक्षांची कमीत कमी गरज असते, असं दुसरं नॅशनल कॉन्फरन्सच बनत नाही. सगळ्या पार्टींचं झालेलं एक कडबोळ म्हणा, शब्द अगदी जर अवघड शब्द वाटत असला तर त्यांचा आपण आघाडी होती, हे नॅशनल कॉन्फरन्सच नाही म्हणा. पण खरं वस्तुस्थिती ही खरी गोष्ट आहे की हिंदुस्थानसारख्या एका विशाल प्रचंड देशातला एक राष्ट्रीय पक्ष बांधणं इतकं सोपं काम नाही आहे. आज तो राष्ट्रीय पक्ष चालवताना त्यातनं निर्माण होणारे प्रश्न आणि त्या प्रश्नातनं निर्माण होणारे संघर्ष यांचं स्वरूप पाहिलं म्हणजे अशा तऱ्हेचा एक पक्ष बांधण्याकरता 100 वर्षातल्या 5 पिढ्यातल्या प्रतिष्ठित आणि पहिल्या पद्धतीच्या लोकांना प्रयत्न का करावे लागले याची जाणीव होती मला. दुर्दैवानं अशी परिस्थिती घडलेली आहे की तसं नॅशनल कॉन्फरन्स अजूनही राष्ट्रीय आघाडीवरती एका पक्षाच्या रूपानं दुसरं हिंदुस्थानकडे उभं नाही आहे ही खरी अडचण आहे. ती जर असती तसा एखादा पक्ष जर बनला असता तर एका अर्थानं पुष्कळ सोपं झालं असतं हे काम, हे मी समजू शकतो. पण ती आज नाही आहे. आज एक नॅशनल कॉन्फरन्स जर काँग्रेसच्या रूपाने असणारा एक पक्ष ज्याची संबंध संघटना देशभर आहे आणि त्याला विरोध करून ते जमत नाही त्यामुळे प्रकारचा जो निगेटिव्ह अप्रोच त्या झाला त्यांच्यामध्ये एक अँटी काँग्रेसिझम ज्याला म्हणतात, ही काँग्रेस विरोधाची एक भावना एकत्र करून बाकीचे सगळे पक्ष एकत्र झाले आणि निदान कमीत कमी या काँग्रेसला बाहेर काढू या भावनेमध्ये प्रयत्न करतात. काही ठिकाणी जमलं काही ठिकाणी जमलं नाही, पण हा प्रॉब्लेम हिंदुस्थानमध्ये त्यामुळे निर्माण उभं राहिला आहे की हिंदुस्थानातली लोकशाही चालायची असती तर कमीत कमी राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत आणि त्यांना कोणत्या तऱ्हेने वागलं पाहिजे आहे किंवा त्यांनी एकमेकाचं कन्फ्रंटेशन कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आहे, असा एक खरा मूलभूत प्रश्न या संबंध गेल्या वर्ष दोन वर्षाच्या प्रयत्न परिस्थितीत जो उभा राहिला त्याचं स्वरूप मला हे दिलं, त्याचं उत्तर मिळणं सोपं नाही. कारण पाहिलं आपण की एका बाजूला हा काँग्रेस सारखा पक्ष उभा आहे, दुसऱ्या बाजूला एका विचारावरती अधिष्ठित असणारा दुसरा एक कम्युनिझम सारखा दुसरा पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट विचार आणि त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा फार मोठ्या एक मोठे मनोरंजक म्हणा की अतिशय लक्ष वेधणारे असे त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. कारण कम्युनिझमचा हा विचार हा की नुसता देशमर्यादित प्रश्नापुरता असत नाही, त्याच्या पाठीमध्ये त्याची कधी एक आंतरराष्ट्रीय अशी पार्श्वभूमी असते आणि त्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीमुळं दुनियेतल्या वेगळ्या वेगळ्या विचारांच्या संघर्षामुळं त्यांच्यामध्ये काही नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. आज उजवा पक्ष आहे त्यामध्ये डावा पक्ष आहे, त्या डाव्यामध्ये आम्ही डावा पक्ष उभारायचा प्रयत्न करतोय. डावा पक्ष उजव्या पक्षाला कम्युनिस्ट पक्ष मानतच नाही असं म्हणलं तर चालेल. किंबहुना माओवरती निष्ठा असणारे जे मंडळी आहेत ते आज सोव्हिएत रशियामध्ये भांडवलशाहीच नवी तयार झाली आहे असा त्यांचा दावा आहे. ते खरं होतं या चर्चेमध्ये मला पडायचं नाही, पण एका बाजूला ही कम्युनिझमची विचारसरणी आहे, तर दुसऱ्या बाजूला एक राष्ट्रीय विचार म्हणून जनसंघाच्या रूपानं एक काय म्हणू त्याला, म्हणजे मला सांगायचं होतं, म्हणजे रिव्हायवल एक जुना पुनर्जीवनाची जी प्रेरणा आहे असं आपण म्हणू, त्या रिव्हायवलिझमची पुनर्जीवनाची जी एक प्रेरणा आहे तिचा आधार घेऊन आज नव्या प्रश्नाकडे पाहण्याची एक प्रयत्न करणारा एक पक्ष उभा राहिला. आणि तिसरा एक विचार आहे, त्याला संबंध राष्ट्रीय पक्षाचं रूप आलेलं नाही, तो विचार आहे स्वतंत्र पक्षाचं रूप आलेलं आहे. नंदर आहे राष्ट्रीय पक्ष पाठवण्याचा, त्याला पाठवणारे एक राष्ट्रीय पक्ष बनण्याची शक्यता असणार आहे. नवीन दुनियेचे सगळे नवे मॉडर्न आउटलुक घ्यायचा प्रयत्न आहे, परंतु आर्थिक क्षेत्रामध्ये संपूर्ण एक प्रकारचा पुराणा अभिमान, प्रॉपर्टी जे जुन्या खाजगी मालमत्तेच्या सगळ्या ज्या जुन्या कल्पना आहेत, आग्रह आहेत, ते सगळे गृहित धरून चालायचा प्रयत्न करणारा असा एक असा पक्ष. अशा राष्ट्रीय विचार दिसणं होतं तर मला हे तीन चार पक्ष असे दिसत आहे. आज आमचे प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी ही मंडळी आहे, ही चांगली माणसं त्यामध्ये आहे, त्याच्या माणसं मी म्हणत नाही आहे, चांगली माणसं आहेत, आजार वाचण्यासारखी तरी माणसं आहेत, परंतु त्यांना काही असं कुठे मला काही एक वेगळे पण कुठे काही काढून बघत नाही. म्हणजे मी असं म्हणेन की ते प्रॉटेस्टंट काँग्रेस नाही आहे असं म्हटलं, त्यांना वर्णन करायचं झालं तर त्यांच्या सगळ्या त्यांचा प्रोग्रॅम, त्यांचं काम, त्यांची दृष्टी, त्यांचा इतिहास, त्यांचं जुने असोसिएशन सगळ्या काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे त्यातली मंडळी तिथे रागावली म्हणजे कुठे येतात काँग्रेस पावायचं सासूरवाडी रागवली तर महायुत यायची जाते कुठे. म्हणून मी त्याला प्रातिष्ठान काँग्रेस अशा अर्थ म्हणतो की मला संबंध पक्षांची वैचारिक रचना करण्याचा जो मी जो प्रयत्न पाहतोय, म्हणजे विचारामध्ये जी आखणी मांडायचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये मला म्हणजे तर की वेगळा काही विचार काय, वेगळा काही कार्यक्रम काय, वेगळी काही दृष्टी दिली आहे हे मला नाही. पण ही हिंदुस्थानच्या जेव्हा तुम्ही हिंदुस्थानच्या राजकारणाचा एक पृथक्करण किंवा अनालिसिस करायचा आपण प्रयत्न करतो, तर जे आत्ता जो आहे चित्रपती असं पाहिलं पाहिजे की याचा मार्ग कोणत्या प्रश्न, तर काँग्रेसचा पराभव होतो झाला याचं खरं कारण काय आहे. एक तिथे त्या संबंधीचा एक ज्याला ओव्हर सेंट्रल विषय आपण म्हणतो, एक निर्णय एक तिथे विचार या कारणामुळे घडला असं उत्तर काढणं फार म्हणजे सोपं आहे पण बरोबर नाही. इतक्या कॉम्प्लेक्स क्वेश्चन हिंदुस्थान संबंधी मी आपण माझं असं मत आहे की फार घाईघाईनं आपण एखादं एक निर्णय सबंध हिंदुस्थानच्या वतीने काढणं फार केलं, ज्या कारणाकरता मग बिहारमध्ये पराभव झाला त्याच कारणाने पंजाबमध्ये झाला असं नाही म्हणता, ज्या कारणाने तुमचा महाराष्ट्रात विजय झाला त्याच कारणाने तो आंध्रमध्ये आणि म्हैसूरमध्ये झाला असं म्हणता, तर ज्या कारणाने उत्तरेच्या देशांमध्ये उत्तरेच्या प्रांतामध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्याच कारणाने मद्रासमध्ये पराभव झाला असं म्हणता येणार नाही, किंवा मद्रासमध्ये ज्या कारणाने पराभव झाला त्याच कारणाने केरळामध्ये म्हणजे फक्त सह्याद्री ओढवणं पलीकडे गेलं वेस्टर्न घाटच्या पलीकडच्या त्या केरळमध्ये त्याच कारणाने पराभव झाला असं सांगता येणार नाही. पण एक गोष्ट खरी, हे जर त्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा संबंध देशाची जी काँग्रेस आहे तिचं रूप बदलत आहे. आणि मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे की तो जमाना संपला. जरा वॉटरशेड ऑफ हिस्ट्री म्हणताय अशी अशी एक जमाना संपला की केंद्रामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये एक पक्षीय सत्ता असा जो जमाना जो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक 20 वर्ष जो या देशामध्ये होता तो ते युग आणि तो काळ असं मानून चालतात असं ग्रह करून चालतात. तो मिळवायचा आपण प्रयत्न करावा. प्रयत्न करायची काही खटपट करायची हरकत नाही आहे. परंतु ते किती किती उद्या एक ते म्हणजेच राष्ट्र होतं अशी आपली स्वतःची जर समजूत असेल ती बदलायची आपण मनाची तयारी केली पाहिजे आहे. आणि अजूनमधून एका राज्यामध्ये एखादा पक्ष दुसऱ्या राज्यामध्ये दुसरा पक्ष येईल अशी गहित पुस्तक धरून चालायचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे जाऊन मी माझं जे विवेचन चाललं आहे थोडंसं वर्णनात्मक होतं. शेवटी तुम्हाला मला असं विचार करायचं की ह्या काँग्रेसला मी राहिली पाहिजे. आपण काँग्रेस पाहिल्यावर त्यांनी असं ज्या पद्धतीने काँग्रेसची शक्ती राहिली पाहिजे आहे. काँग्रेसचं बळ वाढलं पाहिजे आहे. काँग्रेसची प्रतिमा चांगली असली पाहिजे आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण या राष्ट्रीय संदर्भामध्ये की काँग्रेस म्हणजे आहे का वर्गा पाहिजे तर सगळे ज्या काँग्रेसचं तुम्ही मी रक्षण करू शकत आता सभासद आहोत सदस्य आहोत आणि जिची आपण सेवा करू इच्छितो जिथे आपण शिलेदार आहोत शिपाई आहोत असं म्हणतो की संबंध ह्या राष्ट्रीय संदर्भामध्ये की काँग्रेस काय आहे. ही जी काँग्रेसची बनली म्हणून बाकी दुसऱ्या संघटनांचा प्रश्नांचा विचार करण्याच्या बाबतीमध्ये आपण नंतर करायला बोलू. परंतु ती काँग्रेस म्हणजे आत्ताच्या गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये जी घडली आणि जी काही एका प्रश्नाचं उत्तर म्हणून नॅशनल कॉन्फरन्स असे जे पक्ष बनलं की किती जनतेच्या काही अपेक्षा होत्या काळाच्या काही प्रेरणा होत्या इतिहासाच्या काही हाका होत्या त्यांना उत्तर म्हणून शेवटी पक्ष बनतो. पक्ष म्हणजे कोणतरी एखादा आर्टिस्ट जसा आपल्या घरामध्ये एखादं चित्र रंगवत असतो असं कोणीतरी रंगवलं आणि ते लोकांनी स्वीकारलं असा नाहीये. जेव्हा इतक्या कोट्यावधी लोकांच्या भावनाशी जाऊन मिळणारा आणि त्यांच्या विचाराला साथ देणारा असा पक्ष जेव्हा घडतो तर त्याच्या पाठीमागे ह्या अनेक गोष्टी असतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या ऐतिहासिक कोणत्या गरजा काँग्रेसनं पुऱ्या केल्या आणि त्या गरजा पुऱ्या करण्याची काँग्रेसमध्ये आज शक्ती आहे का किंवा त्या दृष्टीने काँग्रेसमध्ये काही अपुरेपणे आल्या आहेत का याचा विचार केला पाहिजे. जे मूळ विचार जे करायचं असेल 10 पॉइंटला मी माझा पाठिंबा आहे. 10 पॉइंट झाले असं माझं माझा आग्रह आहे. पण 10 पॉइंट म्हणजे काँग्रेस नाही आहे. 10 पॉइंट हा काँग्रेसचं स्वीकारणं प्रोग्रॅम आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे माझा तिथंच आग्रह आहे. परंतु पार्ट अँड होल लेटेस्ट नॉट आयडेंटिफाईड म्हणजे जे संबंध शरीर आणि शरीराचा एक अवयव शरीराचा एक भाग याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन नाही केलं तर शेवटी काँग्रेस म्हणजे काय. माझ्या मताने काँग्रेस म्हणून जी चीज जी आहे आणि आजही मी असं म्हणू इच्छितो की आजही काँग्रेस ही तशा अर्थानं पक्ष नाही राहिली. अजूनही ती जनतेची चळवळ अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवाने असणार त्यातला जनतेचा भाग जिथे संघटनात्मक कामामुळं आणि त्याच्या क्षेत्रातल्या त्या नेतृत्वाच्या चुकीमुळे शेवटी जनता बाजूला जाते आणि जिथे ती जनतेचं आंदोलन नाही असं बंदी तिथे पराभव होतो. माझं त्यातलं माझं मूळ माझं त्यातलं जे कारण माझी मी मानते की पराभव कुठे होणार. शेवटी जनते कारण आज जशा अर्थानं इतर राज्यातले मुखातले पक्ष त्याच्या विशिष्ट तऱ्हेनं पक्ष बनलेले आहेत तशा अर्थानं काँग्रेस हा पक्ष बनला नव्हता. तो आज एक तांत्रिक अर्थानं पार्लमेंटरी पार्टी झालेली आहे कारण त्याचं एक गव्हर्नमेंट असतं आणि अनेक पक्षामध्ये तो पक्ष बसतो. परंतु जी काँग्रेस म्हणून मी आपण जी पाहतो त्या काँग्रेसचं मूळ रूप कोणतं आहे आणि मला त्या कुठली यादी द्यावं. हिंदुस्थानमध्ये तर आजच्या प्रश्नांचं फार महत्व आहे. हिंदुस्थानची एकता. पण माझं मी जरा तुम्हाला तिथे थोडं सांगायचं नंतर जरा सांगणार आहे की काँग्रेसचा जन्म हा नव्या हिंदुस्थानच्या ज्या राजकीय प्रेरणा बनल्या त्याच्या बरोबरचा जन्म झाला. आणि कोणत्या नव्या प्रेरणा हिंदुस्थानच्या, तर हिंदुस्थान हा भूगोल पूर्वी होता. हिंदुस्थान एक संस्कृती म्हणून त्याची जी असणारी असेल ती पूर्वी सगळी होती. पण ते राष्ट्र म्हणून जेव्हा हिंदुस्थान जेव्हा एक स्वतःला एक बनवण्याच्या दृष्टीनं जेव्हा ते बनायच्या प्रयत्नामध्ये लागलं, जेव्हा ते आंदोलनाच्या रूपाने जमण्यात लागलं, तेव्हा त्याची एकतेची एक नवी कल्पना, एक नवी कल्पना झाली. एकतेची नवी कल्पना झाली. त्याचबरोबर जिथं आपण सारखा उल्लेख करतो सेक्युलरिझम 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 विचार करतो, हे सुद्धा काँग्रेसच्या जन्माबरोबर एक नवा विचार म्हणून आम्ही आमच्या देशामध्ये स्वीकार. म्हणजे सर्वधर्म सहिष्णुता हा एक वेगळा हा होता, म्हणजे तो एक धर्मभावनेचा भाग मानला जातो वेगळी गोष्ट. पण एक राजकीय विचार म्हणून, आणि नुसतं राजकीय विचार म्हणून नव्हे तर एक आचार दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये जसा आचार केला पाहिजे असा एक विचार राजकीय विचार म्हणून स्वीकारायचं काम एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या काँग्रेसला करावं लागलं. नंतर काळानंतर त्याच्यामध्ये समाजवादाचा त्याच्यामध्ये समाजवादाचा विचार आला. तो समाजवादाच्या विचाराची खरी हाक 1930 सुमारला, जेव्हा हिंदुस्थानचं स्वातंत्र्याचा संग्राम हा अधिक तीव्र आणि अधिक स्पष्ट व्हायच्या प्रयत्नामध्ये होता, तेव्हा हा एक समाजवादाचा पहिला आवाज. समाजवादी तसे पक्षांचे विचार 1920 सुमारला काँग्रेसमध्ये हिंदुस्थानमध्ये यायला लागले कम्युनिस्ट पक्षाच्या रूपाने. परंतु काँग्रेसमधला समाजवादाचा विचार हा 1930 सुमाराला उघडपणानं तेव्हा बोलला गेला, शब्द वापरला गेला, त्याची चर्चा झाली आणि तो एक काँग्रेसच्या विचाराशी, म्हणजे आजच्या काँग्रेसच्या कल्पनेमध्ये सेक्युलरिझमचा विचार, एकतेचा विचार आणि समाजवादाचा विचार हे महत्वाचे विचार आज काँग्रेसच्या जीवनाचे आहेत. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे एक लोकशाहीचा विचार ही अर्थातच एक महत्वाची जेव्हा आणि स्वातंत्र्याची जवळ बांधत होतो तेव्हा आम्ही मूळच लोकशाहीच्या कल्पनेवर असल्यामुळं हे मूळ चार ज्या गोष्टी होत्या मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रीय पक्ष म्हणून चालवणाऱ्या कोणत्याही पक्षाला या देशामध्ये या चार मूलभूत कल्पनांच्या बाबतीमध्ये अत्यंत सावध राहावं लागेल आणि त्याचा विचार त्याचा आचार याच्या संबंधानं अत्यंत काळजी घ्यावी लागेल. जिथे जिथे हे दुबळे पण घडेल तिथे तिथे मग तो पक्ष काँग्रेस असो किंवा दुसरा कुठलाही पक्ष असो, तिथे राष्ट्रीय जीवनावरती संकट येईल आणि राष्ट्रीय जीवनावरती संकट आल्याबरोबर लोकशाही संकटात आली असं वाटायला लागेल. आज सगळ्यात मोठा आवाज आयला सापडतो ऐकायला की लोकशाहीवरती संकट येतं. काही तक्रार लोकांची नाही पण त्यांनी निवडणुकी घडवल्या आहेत, निवडणुकीत मतं त्यांनी दिली आहे. लोकशाहीवरती संकट आलंय अशी तक्रार करणारी माणसं, म्हणजे लोकशाहीचा जो आचार आहे त्यामध्ये गडबड घडल्यामुळे त्यांच्या मनावर नुकसान निर्माण होतं. लोकशाही ही तर मुळात सगळ्या पक्षाला स्वीकारावी लागेल. परंतु आज तुम्ही आम्ही जर परीक्षा करायची झाली तुम्हाला की तुम्ही आम्ही जी काँग्रेस म्हणतो आहोत त्या काँग्रेसचा शेवटी मूळ पाया या देशाच्या या मूळ कल्पनेमध्ये आहे. ही एकतेचा विचार हा सेक्युलरिझमचा विचार, हा समाजवादाचा विचार आणि हा लोकशाहीचा विचार हे शेवटी मूळ पाया या देशाचे आहेत. आणि मी आपल्याला सांगेन की हिंदुस्थानमध्ये स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर 20 वर्षानंतर सुद्धा या चारही कल्पनांचं विचारांचं रक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं प्राधान्याचं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे अजून इथं पुढच्या मोठ्या शिकारी करायच्या असतील ते इथे खरोच आहे. परंतु कमीत कमी याच्या आणि आपण पाहायची परीक्षा आपण पहा आणि माझा समज आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार करायचा असेल तर तुम्हाला मला या चारही कल्पनांची परीक्षा केली पाहिजे की आम्ही किती यशस्वी होतो त्या अर्थाने. हिंदुस्थानच्या बाबतीत विचार केला पाहिजे, या बाबतीत विचार केला पाहिजे. शेवटी या चार विचारावरती आधारलेलं जनतेचं आंदोलन म्हणजे काँग्रेस, असं माझं काँग्रेस पहिली काँग्रेसची व्याख्या. मी आपण पहिल्या प्रश्नाचा उपस्थित केला की काँग्रेस म्हणजे काय आहे. मी असं म्हणतो की काँग्रेस म्हणजे या चार विचारावरती आधारलेलं जनतेचं आंदोलन. जिथे जिथे हे आंदोलन दुबळं होतं तिथे तिथे काँग्रेसचा पराभव होतो, दुसऱ्या गोष्टीने वाढू शकत नाही आणि मग लोकशाहीवरती संकट आलं अशी भावना निर्माण होते. हे त्याचं चित्र आहे. आज तुम्ही पहा की याची जिथे जिथे एक एक गोष्ट दुबळी ठरलेली आहे तिथे तिथे काँग्रेसचा पराभव. जिथे भाषांचे प्रश्न जबरदस्त पद्धतीनं उठावून वरती आले आणि स्थानिक प्रेरणा ह्या जास्त महत्वाच्या वाटल्या तिथे वेगळंच कार्य करतं. जिथे जिथे समाजवादाच्या या मूळ प्रेरणा, समाजवादाच्या मूळ प्रेरणेमध्ये एक गोष्ट आहे, शेवटी समाजवादाची सायंटिफिक समाजवादाची कल्पना कोणती असेल ती आपण नंतर पाहू. परंतु सामान्यपणे समाजवादाच्या कल्पनेच्या पाठिंबा माझ्या कल्पनेनं तीन कसोटी आहेत समाजाचा विचार. पहिली त्यातली कसोटी ही आहे की सर्वांना समान संधी, सर्वांना समान संधी, इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. हे त्याचं पहिलं कसलं खरं म्हणजे ही लोकशाहीचीच व्याख्या मानली गेली होती. कोणी त्या पॉलिटिकल लोकशाही राजकीय लोकशाहीमध्ये हे अनुभव आला नसल्यामुळं मग त्यातनं समाजवादाचा विचार होतो त्यातनं निघाला त्याच्या पाठवणी. इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, सर्वांना समान संधी देण्याचं तत्व हे समाजवादाची पहिली कसोटी मानली. नंतर उत्पादनाच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे त्या उत्पादनाच्या पाठीमागची प्रेरणा ही वैयक्तिक नफेबाजीची आणि वैयक्तिक अधिक निर्माण होण्यापेक्षा समाजाच्या सुखवर्धनाच्या समाजाच्या हिताची जी प्रेरणा बनते उत्पादनाच्या पाठीमागे त्यामध्ये समाजवादाचा विचार. आणि स्वाभाविक दुसरा महत्वाचा विचार आहे की हे उत्पादन झाल्यानंतर त्याची विभागणी तितकीच महत्वाची ठरते. ही विभागणी होत असताना लोकांच्या गरजा, त्यांच्या विकासाची शक्यता अशक्यता याचा विचार हा समाजवादाच्या कल्पनेच्या पाठीमागच्या मूळ तीन कल्पना आहे. या समाजवादाच्या तुमच्या आमच्या जेव्हा उत्पादनाचं स्टेज लावणं किंवा पुढे डिस्ट्रीब्युशन करणं ह्या अजून स्टेजला आम्ही पोहोचायचो. परंतु पहिली गोष्ट जिथे समान संधीची भावना जिथे दुबळी ठरले असं जेव्हा दैनंदिन राजकारणाच्या वातावरणामध्ये ठरतं तिथे काँग्रेस दुबळी झाली चर्चा राहते. आता हे जर आम्हाला आधी स्पष्ट केलं पाहिजे म्हणजे आधी स्पष्ट करू इच्छितो. मी सुरुवातीत सांगितलं आपण की जिथे सेक्युलरिझमचा विचार तुम्हाला मला या संबंधाने फार गंभीर विचार केला म्हणजे आपण फार सहज बोलून जातो पण शेवटी आचारामध्ये जी कसोटी करायचा प्रयत्न केला जातो. जिथे जिथे मायनॉरिटींच्या मनामध्ये अल्पसंख्याकांच्या मनामध्ये काँग्रेसच्या नेत्या संबंधानं काँग्रेसच्या संघटनेसंबंधानं अविश्वासाची भावना निर्माण झाली तिथे तिथे विरोधाची भावना निर्माण झाली आणि ज्या ज्या ठिकाणी या मंडळीने मनापासून विचार करून काँग्रेसच्या विरोधी मदत दिली तिथे तिथे काँग्रेस हारली. शेवटी काँग्रेस हारते तेव्हा 5-10% मतांचा फरक येते. जिथे जिथे काँग्रेस हारली तिथे तिथे तर काय तिथे तर लार्जेस्ट पार्टी शेवटी काँग्रेसनेच होती. पंजाबमध्ये सोडून द्या, पंजाबचा प्रश्न वेगळा आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, बंगालमध्ये, आणखी कुठे मध्य प्रदेशमध्ये जर मेजॉरिटी होती म्हणजे ती आम्ही आमच्या हाताने डिफेक्टरमुळे गेली. परंतु जिथे म्हणजे मुख्य आमचे पराभवाची जी ठिकाणं जी होती राजस्थान सर्वोत्तर मायनॉरिटी मध्ये होतो. राजस्थान घ्या, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल. मद्रास मध्ये लार्जेस्ट पार्टी म्हणण्यामध्ये काही शोभा नाही झाला. तर इतक्यावेळी लहान पार्टी अपोजिशनच्या तिकड्यामध्ये काही फारसं म्हणण्यावर. मद्रासचा स्वतंत्र प्रश्न म्हणून म्हटलं आपल्याला की विरोधाची पराभवाची सुद्धा कहाणी प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी आहे. त्याचा गुणधर्म वेगळा आहे, त्याची कारण मीमांसा वेगळी आहे. तर मी आपल्याला सांगतच होते हे की जिथे जिथे मायनॉरिटीच्या मनामध्ये हा जिथे आपण विश्वास निर्माण करू शकलो नाही तिथे गडबड झालेली आहे. मग तुम्ही आम्ही या कसोटीवरती जरा महाराष्ट्राची आपण परीक्षा केली पाहिजे. बऱ्या मी ते असं म्हणत नाही की आपण बरं असं म्हणजे तुलनेने बरं असेल. मगाशी जे भारतीय म्हटलं ते झालं आहे की आपण तुलनेनं बरं असं म्हणजे काय भरपूर बरं असं काय तर ते म्हटलं फार चांगलं सांगितलं त्यांच्या म्हणजे आपण तितकेसे चांगले नाही तसं त्यांनी सांगितलं. मी म्हणेन की आपल्याला हे वारंवार कसोटी पाहायला पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण घेतलेले सगळे कार्यक्रम आहेत कसोटी तपास की आपण किती आहोत. महाराष्ट्रातल्या मायनॉरिटी म्हणजे मायनॉरिटी म्हणल्यानंतर मी अगदी जातवादी मायनॉरिटी विषय नाही करत, मी राष्ट्रीय मायनॉरिटी विचार करतो. पण तसं म्हणजे की प्रत्येक गावामध्ये मेजर टू मायनॉरिटी हिशोब वेगळा वेगळा होतो. जातीच्या हिशोबाने लोक होतो, मी काही त्या हिशोबाने बोलतो. मी नॅशनल मायनॉरिटी म्हणजे ज्याला तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणाल मायनॉरिटी ख्रिश्चन आणि मुसलमान. हे सामान्यतः राष्ट्रीय मायनॉरिटी ज्या मानल्या जातात ते यांच्या बाबतीमध्ये आपण आपल्या राज्यामध्ये आपण काही भरपूर करतो आहोत का त्याची चौकशी गोष्टी मागे. राज्य लेवलला आपण करतो प्रश्न पण जिथे आपल्याला जिथे पण शक्यता आहे विचारणे शक्यता तिथे आपण करतो. परंतु जेव्हा आम्ही असं शहरातून गावातून आमच्या पंचायत राज्याच्या नव्या प्रयोगातून जेव्हा जायचा प्रयत्न करतो तेव्हा हा प्रत्येक येत नाही की आम्हाला की माणसं आमच्या बरोबर आहे हा अनुभव येत नाही करू शकतो. आणि म्हणून मी अलीकडे कुठतरी एक परिसंवाद झाला या पंचायत राज्या संबंधित त्या संबंधाची जी चर्चा त्यातला एक मुद्दा मी विचार करतो होतो त्या संदर्भात वर्तापत्रातच मी तो अहवाल वाचला. पण त्यातली जी टीका होती की यातून नवीन नेतृत्व निर्माण झालेलं आहे परंतु सामाजिक नेतृत्व निर्माण झालेलं नाही असं कधी एक वाक्य मी वाचलं होतं. पण मला माहिती आहे की कोणत्या पद्धतीने मांडलं होतं पण मला विचार करताना त्यातली एक टीका जी बरोबर वाटते की आपण आता जेव्हा आपल्या घरातमध्ये भक्तच मांडली पाहिजे एक मी आपण सांगू शकतो की विकासाचा विचार हा प्रधान विचार आहे देशाच्या दृष्टीने मला मान्य. पण या विकासाच्या विचारामध्ये आर्थिक विकास म्हणजेच विकास मानायची जी चुकीची पद्धत पडलेली आहे त्याचा म्हणजे जरा विचार केला पाहिजे. मला फार भीती अशी वाटते आहे की आमच्या सगळ्या कामामध्ये एक प्रकारचा इकॉनॉमिझम आला त्याची गरज आहे माझा बोलण्याचा गैरसमज नाही होता त्याची गरज आहे देशात. म्हणजे उत्पादनाच्या नव्या नव्या प्रेरणा खेड्यापर्यंत जाऊन पोहोचल्या मला काय चांगलं घडलेलं आहे ते माहिती आहे. पण मी आता जे बोलतोय थोडस ते मी जरा टीकात्मक आत्मटीकेचा बोल असं त्या गोष्टी बोलतोय. मला माहिती आहे की एक नवीन उत्पादनाची परंपरा निर्माण झालेली आहे, एक नवीन दृष्टिकोन आलेला आहे, नवीन साधनं आलेली आहे. पण हे सगळं घडत असताना देश बनवण्याच्या दृष्टीनं सेक्युलरिझमचा विचार शेवटी मूळ कसं त्याची आहे काँग्रेसची आहे या दृष्टीनं आमची जी प्रगती झाली आहे का तर आर्थिक प्रगती चालली आहे महाराष्ट्रामध्ये. आर्थिक प्रगती ज्याला म्हणता येईल अशी आर्थिक प्रगती दिसते आहे. उत्पादन वाढत आहे, शेती बदलते आहे, शिक्षण वाढत आहे, कोऑपरेटिव चळवळ विस्तार. आता तुम्हाला मला हे पाहिलं पाहिजेलं आहे की या आर्थिक प्रगतीतून या शिक्षणाच्या विकासातून या सहकारी चळवळीच्या विस्तारातून ज्या शक्ती निर्माण होत आहेत त्या समाजाला अधिक शक्ती देणारा समर्थ आहे की नाही, किंवा त्या समर्थ समाजाला शक्ती देण्यासारख्या आहेत की नाही याची परीक्षा केली पाहिजेल. तसं नाही असं वाटत असेल तर करेक्शन शोधले पाहिजे, करेक्शन केले पाहिजे, हे शोधलं पाहिजे. आता याचं असं असं उदा आणि त्यातलं काही जर मला महाराष्ट्राची बाजू मांडली पाहिजे काय बाबतीत, उदाहरणाचं सांगितलं बाबा फोरड भाऊच्या शेतीच्या बाबत असा एक नवीन विचार, हा नवीन विचार नाही साहेब, दाखलच पाहिजे. आता म्हणजे म्हणजे मी उदाहरण सांगतो की हा एक एक महत्वाची गोष्ट आहे की विचारानं सांगायचं असतं तर जरा उदाहरण जो सांगतो तो असा एक समजेल. शेतीची प्रगती झाली, उत्पादन वाढते, पण मी हेही पाहतो की शेतीतून विशेषतः बागायती शेतीतून मिळणारा पैसा हा काही बाबतीत म्हणजे इतका जबरदस्त पैसा मिळतो. तो पैसा ज्यांच्या हातामध्ये येतो त्यांना ह्या पैशाच्या सामर्थ्याचा उपयोग करून हातामध्ये सहकारी चवळी आता साधारण प्रचारांचा संभव आहे, जिल्हा परिषदही आता प्रचारांचा संभव आहे आणि राज्य आता त्या प्रचारांचा. एकदा त्यांना याची जाणीव झाली आणि त्यांना अजूनही त्या पद्धतीनं वापरून त्या शक्तीमध्ये घेणारे शहाणे विरोधी पक्षाचे कुणाने भेटलेले नाही. मोठी जबरदस्त शक्ती जपण आहे, कारण शेवटी तुमचं काँग्रेसचं सामर्थ्य आज आहे ग्रामीण भागात. ग्रामीण भागामध्ये निर्माण होणारी ही जी सामर्थ्य आहे, ही सामर्थ्य जर तुम्ही पुरोगामी ठेवायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्यावरती पुरोगामी शक्तींचा जर अंकुश ठेवला नाही तर तुमचं उद्या फास करणार आहे, तुमचं फास आहे उद्याचे ते जर तुम्ही समजलो आणि म्हणून सहकारी चळवळी किंवा तुमची जिल्हा पंचायत परिषद किंवा या सगळ्या कामात तुम्ही हे पाहायला पाहिजे की तुम्ही जे नेतृत्व बांधता ज्या शक्ती बांधता आहात त्यांची शेवटची दृष्टी कुठे आहे, शेवटची दृष्टी कुठे आहे पाहिली पाहिजे आणि याच्यासाठी जरूर एक कसोटी मानली पाहिजे की काँग्रेसच्या पाठीमागं जेव्हा तुम्ही नवीन माणसं ज्या मिळवायचा प्रयत्न करता आणि ज्यांना तुम्ही तुमची म्हणजे माणसांची निवड करता करावीच लागली जर अनेक स्पष्टपूर्व आपण बोलतोय तुम्ही माणसाची निवड करायचा प्रसंग येतो तेव्हा ती निवड करताना त्याला या सामाजिक कसोटीची जोड दिली पाहिजे, त्याची कसोटी असली पाहिजे. एकदम नाही करता येणार मला माहिती, एकदम नाही करता येणार, पण तुमची अगदी ती दृष्टी आहे की नाही हा खरा प्रयत्न याचा खरा विचार आपल्याला केला पाहिजे. मी कोरडा होतो म्हणजे मला बोलायचं कोरडबाबू जमिनीतल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपला जागरूक राहायला पाहिजे आहे हालचाल. आज कुठेतरी महाराष्ट्र वापरण्यास शिकवायचा प्रयत्न करतोय असं नाही. मला वाटतं वसंतराव दादांची जेव्हा पहिली कारखाना जेव्हा सुरू करतो तेव्हा वसंत दादा स्वतः या संबंधानं मी जागृत होतो पाहिजे. त्या समारंभाच्या उद्घाटनाला मी गळत होतो, त्याचं स्वागताचं भाषण करताना त्याने मला विचार करून दाखवला होता आणि तो मी अधिक वाढवला होता की नाही हे आपण ही शक्ती वाढवतो तर त्याबरोबर कोरड पुस्तक कोरड बाबतीची कोरडी सहानुभूती आपण फायदा नाही, पण तो कसं बांधला पाहिजे त्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझे मित्र बागेत बसले मला अतिशय अभिमान की काही ते एक निश्चित प्रकारचा विचार अजून तो पुरा घडलेला नाही आहे, अजून त्यातला पुरं यश आलेलं नाही आहे, पण संघटनात्मक शासनाच्या मार्फत प्रयत्न करणारं राजे महाराष्ट्र कुठं मिळालं मला वसंत मला धन्यवाद दिले पाहिजे की कोरडभाऊ शेतकऱ्याकरता सुद्धा त्याचे प्रयत्न केला पाहिजे. आता नवीन चौथी योजनेचं एक अप्रोच मांडला परवा डॉक्टर बाळगिरणी, त्यांनी ह्या विचारामध्ये दिलंय, पण मला खात्री आहे की त्याच्या विचाराची जाणीव त्यांना इथं झालेल्या ह्या प्रयत्नातून झाली असेल. एक नवीन विचार मांडला गेलाय तर आपण आहोत त्या संबंधाला जागरूक आहोत, जागरूक नाही असेल मला काही संबंध प्रश्न संबंध सर्व विचार संबंधांचं उद्या बोलायला लागलं. परंतु जेव्हा प्रश्नांची ज्या चर्चा सुरू झाली आहे त्याने जेव्हा बोललंच पाहिजे तेव्हा अवघड आहे की हा विषय वेगळा आणि तो विषय वेगळा याचा इंटिग्रेटेड विषय मांडला पाहिजे आहे. म्हणून मी हे विचार परिषदा संबंधांमध्ये मी आपल्याशी जो बोलत होतो मुख्यत्वे सेक्युलर धर्मचा जो विचार आहे हा सेक्युलर धर्मचा विचार तुम्हाला मला अधिक आग्रहाने पाळला पाहिजे. एकत्री सेक्युलरिझम म्हणजे कधी की आपलं मंत्रासारखं उच्चारायची गोष्ट असं नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा प्रत्येक उपयोग असा पाहता प्रश्न केला पाहिजे आहे. पण सेक्युलरिझमचा हा विचार ग्रामीण भागामध्ये जे शेड्यूल काम आणि जिथं मुसलमान लहानचा असत नाही पण जो मुसलमान समाज आहे त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न आम्हाला करायचा प्रयत्न केला पाहिजे आहे. त्याला समाजाची त्या गावामध्ये काय प्रतिष्ठा करा बरोबर प्रश्न आहे. तो आपण या गावात जावं ती तिची भावना आणि हा त्याचा अभिमान जागा आहे की नाही हा खरा महत्वाचा आहे. शहरामध्ये तर ही गोष्ट आम्ही केली नाही तर शहराबद्दल आपण काहीच करू शकणार. ही गोष्ट म्हणजे मुंबईसारखं मोठं शहर सोडून द्या किंवा पुणे नागपूरसारखं मोठं शहर सोडून द्या पण जी 20-25-50 हजारांची जी शहर आहे त्या शहरामधून शेवटी खरी कसोटी आमची या एका गोष्टीशी लागण्याचा सामोर आहे. तर आम्हाला त्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे हा सेक्युलरिझमचा हा एक विचार मांडला पाहिजे. समाजवादा संबंधाचा विचार हा जरूर महत्वाचा एक असा विचार आहे की ज्याची मला त्या बाबतीमध्ये जरूर बोललं पाहिजे आहे की त्या दिशेनं आमची जी पावलं जेवढी पडली पाहिजे पडली नाही. आणि त्याच्या संबंधानं अजूनही समाजवादी आम्ही भाषा बोलतो समाजवादाच्या दिशेने आमचं काही फारसं पाऊल पडलंय असं ते ताज्या दिशेने बोलताय. एक जरूर केलं आणि ते म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये जे नवीन औद्योगिकरण जे होत होतं या उद्योगाचा जो विस्तार होता त्यामध्ये पब्लिक सेक्टरची एक शक्ती आपण निर्माण करून म्हणजे एक गोष्ट मला उल्लेख केला पाहिजे पब्लिक सेक्टरची एक शक्ती निर्माण करून आता त्या संबंधाचे दोन विचार. एक असं आहे की पार्लमेंटमध्ये आमचे पब्लिक सेक्टरची फायदे असतात आणि वर्तमानपत्रातही असं आहे की हल्ली ज्यांचा जास्त खप आहे अशा पत्रांना समाजवाद्याचं काही फार प्रेम त्यातले काय असतात काम करणारी जी माणसं जे बिचारी असतील सहानुभूतीची ते तर काय करत मालकाच्या नजरेतून चालवत असते त्याला चालवून मी प्रेसवाल्यांच्या वाटेला नाही जाऊ इच्छित माझा हेतू नाही पण तो सामान्य सगळ्यात असतो पाण्याची त्यामध्ये कोणतेही मित्र नाही. त्यामुळे असे एक जनरल हवा त्यातले दोष मला मंजूर आहे त्याच्या कामामध्ये फरक केले पाहिजे ते कसे केले पाहिजे त्याचा सुद्धा विचार करून मांडला पाहिजे. परंतु असं काहीतरी मानलं झालंय की प्रायव्हेट सेक्टर व्हावा सगळ्या गुणांचा पुतळा आणि पब्लिक सेक्टर म्हणजे काहीतरी एक वाया गेलेलं एक निरोपयोगी सगळ्या अवगुणाने भरलेलं असं एखादं महारोग्याचं चित्त अशी सामान्य भावना वाढायचा प्रयत्न केला माझं म्हणणं अतिशय चुकी. पहिली गोष्ट अशी की हे प्रायव्हेट सेक्टर तंत्र जे आहे हे प्रायव्हेट सेक्टरमधले जे मोठे धंदे निघतात या धंद्याच्या बाबतीमध्ये शेवटला प्रायव्हेट सेक्टर का म्हणायचा मला प्रयत्न करतं की शेवटी काही थोड्या लोकांच्या दाव्यात असतो आणि तिथे कुठेतरी मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे खाजगी असतात आणि त्यांचं सुरुवातीचं भांडवल होतं लागेल तर तिथे पण शेवटी त्याच्या पाठीमागे ज्या भांडवलाची छोटी शक्ती उभी राहते त्यातलं पुष्कळच धन जे आहे हे सामाजिक धन कुठल्या तरी बँकेतनं घेतलेलं असतं कुठल्या तरी कॉर्पोरेशनकडून घेतलेलं असतं सरकारी पाठिंब्याचा त्याच्या पाठीमध्ये भरत असतो ते म्हणतात मात्र प्रायव्हेट सेक्टर. आता पब्लिक सेक्टर असं आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये पब्लिक सेक्टर शिरलेलं आहे ते सगळे धंदे आणि ती क्षेत्र अशी आहे की त्या क्षेत्रामध्ये लांब मुदतीचा प्रयत्न केल्याचा कुठला धंदा यशस्वी राईट जेस्टेशन पिरियड सुद्धा मोठा लांब होत असतो अशा ठिकाणी जावं लागलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता त्यांच्या काय पाहिलं उत्पादनाची कसोटी त्यांना लावली पाहिजे ना माझं म्हणणं ही कसोटी लावून आपण जरूर पाहायला पाहिजे की त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता जी आहे त्या धंद्यामध्ये त्या उत्पादन क्षमतेचा संपूर्ण उपयोग केला जातो की नाही एवढीच कसोटी जर लावायची असेल तर त्या कसोटीच्या प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरची तुलना केली पाहिजे. पण आता जे तुलना होतात त्या अकाउंटिंगच्या पद्धतीनं होतात. जितकं पब्लिक सेक्टरमध्ये आणली जितकं धन त्या धंद्यामध्ये घातलंय जवळजवळ तितकं धन तिथे सुंदर नगररचना करण्यामध्ये घातलं आणि मग तिथं बघताना जो कोणी अकाउंट असेल तो सगळा हा जमा खात मला शिजवतो किती टक्के फायदा किती टक्के तोटा असे विचार करण्यात केले. मी ही अकाउंटची टेस्ट लावणार टेस्ट ही जरूर लावा की यामध्ये भांडवल घातलं ते एक नवं औद्योगिक उत्पादन तयार करण्याकरता घातलेलं आहे आणि त्याकरता निश्चितच औद्योगिक पोटेन्शियल तिथं उभं केलेलं आहे त्यातून निर्माण झाले झालं. काही बाबतीमध्ये पब्लिक सेक्टरही अपेक्षित ठरेल पण काही बाबतीमध्ये प्रायव्हेट सेक्टरही असेल. म्हणून मी आपण सांगतो की आम्हाला या पब्लिक सेक्टरच्या कल्पनेचं फार जागरूकतेनं रक्षण केलं आहे. जी हल्ली एक हल्ली जी कथा पडली आहे तर समाजवादाच्या दिशेनं आमचं पडलेलं फक्त एवढं एकच की त्याच्यावरती आम्ही कदाचित उद्या लोकशाही समाजवादाची जी रचना करू शकू असं समाजवादाच्या दुसऱ्या दिशेने अजूनही आमची पावलं पडलेली नाहीत पडत नाहीत आणि त्याच्या मार्गामध्ये अडचणी येतील अशीच परिस्थिती आहे. हे नाकारण्यामध्ये फायदा नाही. देशामधलं जे मी वातावरण पाहतोय त्यामध्ये जी जरूर गोष्ट मनामध्ये येते की म्हणून तुम्हाला मला अतिशय जागरूकतेनं पाहायला पाहिजे ना निदान विचारतो तुमचे माझे काम असते एवढी कमीत कमी पाहिजे ज्या संबंधीची विचाराच्या बाबतीमध्ये आपण कुठे चुकणार नाही आपले विचार आपल्या कल्पना आपण जागृत ठेवल्या पाहिजेत आणि त्या प्रमाणात मी जरूर मोहन धारी आणि त्यांच्या मित्रांचं त्यांचं स्वागत करेन धन्यवाद करेल की त्या आत्मबंधाचं क्षणांना वाजवत असतात ते चांगलं इतक्या वेळेस विचारत आहे म्हणजे घंटा वाजवतो घंटा करून जागृती करण्याचा प्रयत्न करतात त्याची गरज आहे. पण मला फार हा धोका वाटतो की या सगळ्या तंत्रामध्ये ही जी लोक समाजवादाच्या लोकशाही समाजवादाच्या दिशेला जी आमची पाऊस व्हायला पाहिजे आहे तो त्या रस्त्याची आमची चुकामुख होईल की काय अशी धास्त्या धास्ती वाटण्यासारखी परिस्थितीही गोष्ट नाकारण्यामध्ये नाही. तर नाही आपण बघतो ना आपण एक प्रकारची मोकळं बोलायचं जर ठरवलं आहे तर ही गोष्ट वस्तुस्थिती जी मला वाटते ती वस्तुस्थिती आपण ही मांडली पाहिजे आपल्याला समोर केली पाहिजे कारण नवा जो त्याचं खरं दुसरं कारण मला जी धाके खऱ्या असं आपण बोललो पाहिजे नवा जो एक इंटेलिजन्सचा जो बनतो आहे आता एक गोष्ट म्हणजे आपल्या विचाराकडे सांगतो 30 वर्षापूर्वीचा बनणारा इंटेलिजन्सचा जो होता आणि आत्ताच्या या दशकामध्ये बनणारा इंटेलिजन्सचा याला समाजवादाचं आकर्षण जास्त कमी आहे कमी आहे. अच्छा पण मला असं वाटतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होतो मी जेव्हा वाचत होतो मी जेव्हा औषध पुस्तके तयार पाहत होतो मला वाटतं खाजगदारांचा असाच अनुभव आला त्याचं खरं कारणच आहे त्याचं शक्यता ही आहे की एक संधी वाढलेली आहे नवीन टेक्निकल फील्ड मोकळी झाली आहे एक्झिक्युटिव्ह फील्ड मोकळी झाली आहे जिकडे तिकडे त्यांना प्रगतीच्या दिशा दिसत जातात तर नव्या इंटेलिजन्सच्यामध्ये हे कमी आकर्षण आहे ह्याचं याचं कारण तुम्हाला मला समजलं पाहिजे आणि म्हणून जर हिंदुस्थानच्या भावी प्रगतीची कसोटी जर समाजवादाच्या दिशेने होणारी प्रगती आपण जर मानायची असेल तर ज्यांनी हा विचार स्वीकारलेला आहे त्यांना जागरूक राहून तिच्या पाठीवर लोकांचं सामर्थ्य बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे समाजवादाच्या दिशेनं आमची पावलं पडतील ही गोष्ट मी मानत नाही त्याकरता हा जरूर आग्रह झाल्याचा प्रयत्न तुम्हाला मला आपल्या मनामध्ये जागा ठेवला पाहिजे ना जितक्या पद्धतीनं याची काळजी घेण्याची शक्यता आहे ती आवश्यकता आहे तितकी काळजी घेतली पाहिजे आहे त्याशिवाय आम्ही जाऊ आणि म्हणून हे काम महाराष्ट्राला जरूर करूया हे काम महाराष्ट्राला करावं लागेल त्यामध्ये महाराष्ट्रानं काही जे कितीच महामजला म्हणतात अशी ती दर्शन नाही, पण शेवटी प्रगतीच्या दिशेनं जाणारा जो राजकीय विचार आहे हा मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला आशा आहे की ही काम महाराष्ट्राची काँग्रेस आम्ही व्यक्तिगतातील दुबळ्या ठरू अपुऱ्या ठरू बाजूला फेकले जाऊ त्याला महत्व नाही. व्यक्ती किती घेतील आणि किती जातील, पण शेवटी प्रश्न आणि महत्व हे विचारांचं महत्व. आणि माझ्या कल्पनेनं खरा महाराष्ट्राच्या काँग्रेसचा जर काही ऐतिहासिक कर्तव्य असेल तर महाराष्ट्राच्या काँग्रेसचा हे खरा ऐतिहासिक कर्तव्य असलं पाहिजे की समाजवादाच्या दिशेला काँग्रेसला ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा जो आवाज असेल त्यामध्ये महाराष्ट्राचा आवाज पहिला असला पाहिजे अशी मागणी विचारदृष्टी आपण जागरूक असली पाहिजे. ही मी सांगितल्या पद्धतीपैकी एक सेक्युलरिझम जी कसोटी सांगितली की समाजवादाची कसोटी सांगितली तिसरी गोष्ट एकतेची आहे. आणि मी आपल्याला सांगू शकतो की या एकतेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये हिंदुस्थानमध्ये एकच जो मला सगळ्यात महत्वाचा वाटतो तो म्हणजे भाषा अभिमान. भाषांचे अभिमान आणि भाषांच्या अभिमानावरती आधारलेले प्रांताचे अभिमान सगळ्यात मोठा धोका या देशाच्या एकतेला आहे. नवे जे केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाचा एक नवीन प्रश्न, स्टेट सेंट्रल रिलेशनशिपची एक नवीन हल्ली एक राजकारणामध्ये परिभाषा बोलली जाते, त्या सगळ्यामध्ये भाषांचे अभिमान आणि भाषांवरती आधारलेले प्रांताचे अभिमान हे हिंदुस्थानच्या एकतेवरती फार महत्वाचं संकेत आहे. त्याचं म्हणून बाजूला ठेवण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून येते 5-25 तुम्हाला आता कदाचित अजूनही 5-100 होऊ शकतो. आणि हे सगळे अभिमान एका मर्यादेपर्यंत ठीकही आहे. तो अभिमान बाळगण्यापेक्षा मी मला महाराष्ट्राचा अभिमान, मला मराठीचा अभिमान. पुन्हा दुसऱ्या एखाद्या माणसाला पंजाबीचा, बंगालीचा, हिंदीचा, तमिळचा अभिमान असतो तर त्यात काही गैर आहे असं म्हणाला. तिथे तिथे त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाला विकासाची वाव असली पाहिजे, संधी असली पाहिजे याही गोष्टी माझा विचार आहे. त्याकरता तुम्ही अर्ज धरला तर गैर नाही. परंतु हा विचार जसा आहे हा विचार तितक्या मर्यादेला थांबत नाही, तो आधी उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला मला गंभीर होणारी या प्रश्नाच्या वाटते काँग्रेस कार्यकर्ते झाला असताना मी किती तयार असतो आहे. मी असं पाहिलं आहे काँग्रेस पक्ष म्हणून की जेव्हा जेव्हा त्यातली उग्रता उभी राहते तेव्हा तेव्हा आमचे पाय लटपट चालता मला कसं देशभरी कारण सगळ्यात महत्वाचं रेंजर मी सांगतो. आजच्या ज्या कालच आपण सेनांची चर्चा करत होतो मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये अर्थात तिथल्या चर्चेचं उल्लेखन तितकं बरोबर आहे मला माहिती नाही आहे, पण जरूर ही गोष्ट अशी डोळ्यापुढे आणि विशेषतः महाराष्ट्राकडं तर लोक सारखं होतं की यावर तुम्हाला काय सांगितलं पाहिजे तुम्हाला माहितीच आहे असं कसं असतं ते सतत शिवसेनेचा उल्लेख करून म्हणत होतो. मी मुद्दा म्हणून शिवसेनेवरती अधिक तिथे टीका करण्याच्या विचारानं करून ह्या सभेचे महत्त्व वाढू शकते आणि त्यांचंही नाही वाढवलं तुम्ही मला महत्त्व देत. पण जरूर जोपर्यंत ते महाराष्ट्रातल्या जनतेला इथे अधिक रोजगार मिळाला पाहिजे असं कोणी म्हटलं मध्ये शिवसेना म्हटलं होतं कारण मी म्हणायचं तर ते वेळ नाही. हे काँग्रेस म्हणून सुद्धा मला असं म्हणायला काही हरकत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रात रोजगार मिळतो असं झाले पाहिजे. पण मी असं नाही म्हणू शकत की याकरता म्हणून हा कोणतरी दक्षिणेकडनं आलेला आहे त्याला बाजूला पाहिजे. आणि माझा जरूर खाजगी जाण्यास चांगला मुद्दा म्हणतो की महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाकरता आवाज करतात कुणाच्या विरुद्ध काढतात आवाज. नोकरी करता स्पर्धकांकडे एखाद्या गरीब माणसाच्यापासून तुम्ही आवाज काढता. कारखान्याच्या मालकीची नाही तुम्ही शिकवून महाराष्ट्री माणसा देतात की जुनी जी आमची जी नोकरीचा जो पेश करा तुम्ही विधात समाजवादाचा विचार तुम्ही समजू शकता की हा धन्यवाद असेल विचार म्हणवा म्हणजे समाजवादाची एक नवी शक्ती मुंबईच्या महाराष्ट्र मनात वाढती आहे. आमचा तो अभिमानाचा विषय आहे माझा. कोण कुणाचा त्रास व्हायचा आणि कोण कुणाचा घेऊन व्हायचा या सांगायला लागेल. मी मागं सांगितलं मागे सांगितलं मी मुंबई संबंधाचा जो माझा जुना अनुभव होता, एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतरावजी एका भाषणामध्ये सांगितलं, तर कुठे आमच्या सातारकरांची सभा आली, तर सगळ्या म्हणलं होतं की बाबा पूर्वी आम्ही सातारकर मुंबईमध्ये येत होतो, तर एक तर या लहान ज्याच्यामध्ये डोक्यावरती लोखंडा खोली वाहण्याकरता, नंतर मुंबईमध्ये पोलीस होण्याकरता, नंतर कापड गिरणीतला कामगार होण्याकरता, आणि नंतर मंत्री होण्याकरता. आमचं कॉन्ट्रीब्युशन मुंबईला आहे. हे पूर्वी विनोदांना बोललो होतो, आता मी हे काय सांगायचं म्हणजे मुंबई बाहेरच्या सगळ्यात महाराष्ट्राबद्दल बोललेलं परत पण तसं बोलणं बरं नाही, मी बोलतो सातारबद्दल. मी कशासाठी म्हणतो आपल्याला की आम्हाला तर ह्या त्या संबंधाचा जर काही विचार महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं मांडायचा विचार असला, हिंदुस्थानच्या संपत्तीचा घोर असणार आहे सगळ्याचा नवा आर्थिक विचार बनला तंत्रज्ञानाचा विचार. त्याकरता जर कोणी म्हटलं की एखादी सेना भारतीय की पाठीवरती कामात या दुर्दैवाने घडतंय, परंतु तुम्हाला मला काँग्रेस कार्यकर्त्यां तुम्हाला विचारतो की हा विचार वाढेल की न वाढेल, इलेक्शन कोण किती जिंकेल काय ते तुम्हाला याची चिंता नाही. मला तर मकाळी महानुभाईंच्या भाषणाचा गैरसमज आहे, त्यांना त्या शब्दानं मराठी ते बांधा असल्यामुळं त्यांना त्यांच्याजवळ अन्याय झाला. ते काही मोठं त्या शिवसेनेमुळं काँग्रेसला फायदा झाला किंवा नाही, त्याचा निगेटिव्ह काय परिणाम झाला ते ते सांगायचा प्रयत्न करा. मला वाटतं मी जर त्यांच्यातर्फे खुलासा केला बरा गैरसमज होणार म्हणून ते मराठीतलं बोलले यावले सर्वच त्याने त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. ते परंतु ते शेवटी असं आहे की नव्या भाषेतलं बोलताना मनात नसेल जो हेतू तो असणार निर्माण होतो. तेव्हा शिवसेनेच्या बाबतीमध्ये एक 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 प्रतीक आत्मपेक्षा करेन, ते मी युव शिवसेनेसंबंधी बोलत नाही, म्हणून हिंदुस्थानच्या ह्या सगळ्या सेनांच्या वयींच्या बाबत आपल्याला विचार केला पाहिजे की राष्ट्रीय एकतेचा म्हणजे काही लोक काय म्हणतात किंवा काय बोलतात राष्ट्रीय एकतेचा कार्यक्रम काय झाला तर हिंदुस्थानची संपण, हिंदुस्थान एका नकाशामध्ये आला, एका घटनेत आली, आला एकतेचा प्रश्न संपला नाही. एकतेचा प्रश्न, एकतेचा आवाज जेव्हा सुरुवातीला काढला तर तेवढा जेवढा महत्वाचा होता तेवढा आजही महत्वाचा. त्याच्यावरती संकट एकतेवरती गेलेली नाही. आजही जेव्हा त्यासंबंधीचे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा इतके एक्सपोजिव्ह इश्यूज उभे राहतात. मी आपल्याला सांगू इच्छितो पता नाही त्याचं काय निर्माण होईल आणि काय कसलं विष निर्माण होतंय की कसलं अमृत निर्माण होणार त्याची शंका वाटावी, त्याची भीती वाटावी अशा तरी चित्र उभे राहतात आपल्याकडे. मग एकतेचा प्रश्न, या देशातला सेक्युलरिझमचा प्रश्न, या देशातला समाजवादी विचाराचं रक्षण करण्याचा प्रश्न की तुमची आणि माझी रफालदारी काँग्रेसमध्ये ही तुम्ही आम्ही काँग्रेसद्वारे म्हणून जेव्हा तुमच्या गावात गल्लीत मोहल्ल्यात घरात उभे राहतात तेव्हा ही जिम्मेदारी किती पार पाडू शकतो, किती चांगल्या तऱ्हेनं अंमलात आणू शकतो ही खरी तुमच्या आमची राजकारण शिकवली आहे. ही महाराष्ट्र काँग्रेसने या संदर्भामध्ये जरा मनाची पूर्तता केली पाहिजे. की तुम्ही जेव्हा जेव्हा सगळ्या विचारांचे सुंदर कार्यक्रम विचारायचे प्रगती जरूर केली महाराष्ट्रामध्ये, मी इथं बोलल्या जातं काही घडलेच नाही असं पुष्कळ सांगायचं म्हणजे अर्ध्या वर्षामध्ये आपण थोडंफार करायचा प्रयत्न केलेला आहे. पण मी आपल्याला सांगू देतो की चांगलं बनवून नुसतं फाडत नाही, चांगलं बनणाऱ्याला अति चांगलं बनण्याचा प्रयत्न केल्याशिवाय तो चांगलाही होऊ शकत नाही असं मी सांगतो. कारण भोवताली आणि मराठी तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की निव महाराष्ट्रात या भोवताली जे चिनी चिनसारखी जी भिंत बांधलेली नाही की बाहेर निर्माण होणारे ते वारे इथपर्यंत पोहोचणार नाही, पोहोचलेले आहे. किंबहुना हिंदुस्थानामध्ये ही वेगळी वेगळी वारे जी उभी झाली आहे त्या सगळ्याचे मूळ केंद्रच महाराष्ट्रामध्ये असतो. वेगळे तुम्हाला नागर जाणून की बाहेर विरोधी पक्षांची शक्ती वाढली, सगळ्या विरोधी पक्षांचे नेते आपल्या इथून जातो. आत्मनिर्भर कारण नाही, वारी आहे. सुदैवानं आजपर्यंत आम्ही
ह्या सगळ्या विचारांची वारी त्यांच्या त्यांच्या गल्ल्यापासून बाहेर जाऊ दिलेली नाही आपला प्रयत्न आहे. हा तुमचा आमच्या घरापासून बघायला सगळी वारी इथे सेक्युलरिझम होती संकट निवळ ह्या यांनी नाही आलं त्यामुळे सांगितलं पाहिजे. त्यांनी जसं एखाद्या हिंदू मुसलमान जे वादन नाही पण मी आपला सांगू शकतो हा रिव्हायलिझमचा जो विचार आहे हा जुना अजूनही या देशावरती हिंदू मुसलमानांच्या मध्ये वेळ लावणारा विचार सांगणारा जितका सेक्युलरिझम शत्रू आहे तितका आज आज या देशामध्ये चातुर्वर्णाचा विचार मांडणारा म्हणून तितकाच शत्रू आहे असं मी नाव निर्माण करू शकतो.